आज एक धूप वाला दिन है।
Heute ist ein sonniger Tag.
मैं हल्के कपड़े पहनना चाहता हूँ।
Ich möchte leichte Kleidung tragen.
मैं अपनी अलमारी खोलता हूँ।
Ich öffne meinen Schrank.
मेरे अलमारी में कई शर्ट हैं।
Es gibt viele Hemden in meinem Schrank.
मैं एक सफेद शर्ट चुनता हूँ।
Ich wähle ein weißes Hemd.
शर्ट नरम और ठंडी है।
Das Hemd ist weich und kühl.
मैं भी पैंट खोजता हूँ।
Ich suche auch nach Hosen.
मैं नीली पैंट ढूंढता हूँ।
Ich finde blaue Hosen.
वे अच्छे दिखते हैं।
Sie sehen nett aus.
मैं अपनी सफेद शर्ट पहनता हूँ।
Ich ziehe mein weißes Hemd an.
फिर मैंने नीली पैंट पहनी।
Dann ziehe ich die blaue Hose an.
मुझे धूप का चश्मा चाहिए।
Ich brauche eine Sonnenbrille.
मैं अपने धूप के चश्मे पाता हूँ।
Ich finde meine Sonnenbrille.
मैं अपने धूप के चश्मे पहनता हूँ।
Ich setze meine Sonnenbrille auf.
अब मैं बाहर जाने के लिए तैयार हूँ।
Jetzt bin ich bereit, nach draußen zu gehen.
सूरज चमकदार है।
Die Sonne ist hell.
मैं अपना टोपी पहनता हूँ अपने सिर की रक्षा करने के लिए।
Ich trage meinen Hut, meinen Kopf zu schützen.
मैं अपने नए कपड़े पहनकर खुश महसूस करता हूँ।
Ich fühle mich glücklich in meiner neuen Kleidung.
मुझे सुंदर कपड़े पहनना पसंद है।
Ich mag es, schöne Kleidung an einem sonnigen Tag zu tragen.
समुदाय शहर के चौक में इकट्ठा हुआ।
Die Gemeinschaft versammelte sich auf dem Marktplatz.
आज उन्होंने वसंत उत्सव मनाने का निर्णय लिया।
Heute haben sie beschlossen, das Frühlingsfest zu feiern.
बच्चे हंस रहे थे और खेल खेल रहे थे।
Kinder lachten und spielten Spiele.
कुछ लोगों ने दूसरों के साथ साझा करने के लिए भोजन लाया।
Einige Leute brachten Essen mit, es mit anderen zu teilen.
ताजे ब्रेड की खुशबू ने हवा भर दी।
Der Geruch von frischem Brot erfüllte die Luft.
सभी ने चमकीले और रंगीन कपड़े पहने।
Jeder trug helle und bunte Kleidung.
संगीत एक छोटे मंच से बजाया गया।
Musik spielte von einer kleinen Bühne.
गायक और नर्तक लोगों के लिए प्रदर्शन किया।
Sänger und Tänzer traten für die Menge auf.
सभी खुश थे और बहुत मुस्कुराए।
Jeder war glücklich und lächelte viel.
मेयर ने मित्रता के बारे में एक भाषण दिया।
Der Bürgermeister hielt eine Rede über Freundschaft.
उसने उनकी मदद के लिए सभी का धन्यवाद किया।
Sie dankte allen für ihre Hilfe.
सूरज चमक रहा था और मौसम परफेक्ट था।
Die Sonne schien und das Wetter war perfekt.
लोग साथ में पेड़ों के चारों ओर नाचे।
Menschen tanzten zusammen die Bäume.
छोटी दुकानें रंगीन सजावट बेचती थीं।
Kleine Geschäfte verkauften bunte Dekorationen.
परिवारों ने याद रखने के लिए तस्वीरें ली।
Familien machten Fotos, sich an den Tag zu erinnern.
त्योहार खुशी और हंसी से भरा था।
Das Festival war voller Freude und Lachen.
जैसे ही सूरज डूबा, देंग बड़ी ही चालू हो गई।
Als die Sonne unterging, gingen die Lichter an.
रात आतिशबाजी के साथ समाप्त हुई।
Die Nacht endete mit Feuerwerk am Himmel.
सभी ने उस शानदार दिन के लिए आभार व्यक्त किया।
Jeder fühlte sich dankbar für den wundervollen Tag.
उन्होंने अगले वर्ष फिर से जश्न मनाने का वादा किया।
Sie versprachen, nächstes Jahr wieder zu feiern.
एक नए शहर में जाना दोनों उत्तेजक और भयावह हो सकता है।
In eine neue Stadt zu ziehen kann sowohl aufregend als auch einschüchternd sein.
शुरुआत में जेन अकेली महसूस कर रही थी क्योंकि वो अभी तक शहर में किसी को नहीं जानती थी।
Zuerst fühlte sich Jane einsam, weil sie noch niemanden in der Stadt kannte.
वो अक्सर पार्कों के माध्यम से चली जाती थी, उम्मीद करते हुए नए लोगों से मिलने के लिए।
Sie ging oft durch Parks, in der Hoffnung, neue Leute zu treffen.
एक दिन वो एक स्थानीय पुस्तक क्लब में शामिल हुई जो हर हफ्ते मिलता था।
Eines Tages trat sie einem lokalen Buchclub bei, der sich jede Woche traf.
क्लब दोस्ताना और मेहमानन था, जिसने जेन को आरामदायक महसूस कराया।
Der Club war freundlich und einladend, was Jane sich wohl fühlen ließ.
उसने जल्दी मजबूत दोस्ती बनानी शुरू की।
Sie begann schnell, starke Freundschaften aufzubauen.
प्रारंभिक चुनौतियों के बावजूद जेन ने अपने बारे में और दूसरों के बारे में बहुत कुछ सीखा।
Trotz der anfänglichen Herausforderungen hat Jane viel über sich selbst und andere gelernt.
खुशियों में से एक थी उसके नए दोस्तों के माध्यम से विभिन्न संस्कृतियों की खोज।
Eine der Freuden war, verschiedene Kulturen durch ihre neuen Freunde zu entdecken.
हर सप्ताहांत उन्होंने नए स्थानों का अन्वेषण किया, साथ में ऐसी यादें बनाई जो बनी रहीं।
Jedes Wochenende erkundeten sie zusammen neue Orte und schufen Erinnerungen, die blieben.
कभी-कभी गलतफहमियां होती हैं, लेकिन वे हमेशा उन्हें सुझाने का तरीका ढूंढ लेते हैं।
Manchmal kam es zu Missverständnissen, aber sie fanden immer einen Weg, sie zu lösen.
Jane ne mehsoos kiya ki dost banana dhairya aur prayas mangta hai.
Jane erkannte, dass Freunde finden Geduld und Aufwand erfordert.
Wo adhik aatmvishwasi ban gayi aur niyamit roop se samajik karyakramon mein bhag lena shuru kiya.
Sie wurde selbstbewusster und begann regelmäßig soziale Veranstaltungen zu besuchen.
In sabhaon ke madhyam se usne aise logon se judav kiya jinhone saman ruchiyan saajha ki.
Durch diese Zusammenkünfte stellte sie Kontakte mit Menschen her, die ähnliche Interessen teilten.
Jane ka samajik jeevan khel utha kyunki usne in sambandhon ko sanjone mein samay lagaya.
Jens soziales Leben blühte auf, als sie Zeit in die Pflege dieser Beziehungen investierte.
Kabhi kabhi Jane ne asafaltaon ka samna kiya, lekin usne kabhi haar nahi mani.
Gelegentlich sah Jane Rückschläge entgegen, aber sie gab nie auf.
Vastav mein har anubhav ne use dosti ke bare mein kuch mulyavan sikhaya.
Tatsächlich lehrte jede Erfahrung ihr etwas Wertvolles über Freundschaft.
Saal ke ant tak Jane ne doston ka ek sahayak samuh banaya tha.
Bis zum Ende des Jahres hatte Jane einen unterstützenden Freundeskreis geschaffen.
Is yatra ne use sikhaya ki dosti ek mahatvapurn bhag hai ek santoshjanak samajik jeevan ka.
Diese Reise hat ihr beigebracht, dass Freundschaft ein wesentlicher Teil eines erfüllten sozialen Lebens ist.
Wo ab aabhari mehsoos karti hai un sambandhon ke liye jo usne banaye hain aur bhavi ke liye aashavad ke saath aage dekhti hai.
Sie fühlt sich jetzt dankbar für die Verbindungen, die sie hergestellt hat, und blickt mit Optimismus in die Zukunft.
Man Like Mubin, ek British comedy shrinkhla, ne apni antim season ko haasya aur samajik tippani ke gehre mishran ke saath samapt kiya.
Man Like Mubin, eine britische Comedy-Serie, gipfelte ihre letzte Staffel in einer tiefgründigen Mischung aus Humor und sozialem Kommentar.
Show ke nirmata ne kushalta se pehchan, samuday aur lachilapan ke vishayon ko intersambandhit kiya, jisse katha ko vivid darshakon ke liye gehrai se pratidhvanit kiya.
Der Schöpfer der Show hat auf meisterhafte Weise Themen von Identität, Gemeinschaft und Resilienz verflochten und so eine Erzählung geschaffen, die bei unterschiedlichen Zuhörern tief resoniert.
Apne mool mein, Man Like Mubin, aadhunik Britain mein sanskritik sankarta ki jatiltaon ka anveshan karta hai, jo kushalta se vyangya aur imandari ke beech santulan banaye rakhta hai.
Im Kern erforscht Man Like Mubin die Feinheiten der kulturellen Hybridität im modernen Großbritannien und balanciert dabei geschickt Satire und Aufrichtigkeit.
Iske nayak Mubin ek bahuayami patra ka udaharan prastut karta hai jo parampara aur aadhunik shahri jeevan ke beech tanavon ko navigate karta hai.
Sein Protagonist Mubin verkörpert eine multidimensionale Figur, die die Spannungen zwischen Tradition und zeitgenössischem städtischem Leben navigiert.
Antim satr is anveshan ko tivr karta hai, pehchan rajniti aur samajik apekshaon par sukshm drishtikon prakat karta hai.
Die letzte Staffel intensiviert diese Erkundung und enthüllt nuancierte Perspektiven zu Identitätspolitik und gesellschaftlichen Erwartungen.
Alochakon ne apni nidar bhagidari, vivadaspad vishayon ke saath, nipun hasya aur patra vikas ke liye is mausam ki prashansa ki hai.
Kritiker haben die Staffel für ihr furchtloses Engagement mit kontroversen Themen, geschickten Humor und Charakterentwicklung gelobt.
Adhiktam, show ki pramanik prastuti ki pratibaddhata pramukh media mein aksar jari rakhe jane wale prachalit rooriyon ko chunauti deti hai.
Außerdem stellt das Engagement der Show für authentische Darstellung bestehende Stereotype, die häufig in den Mainstream-Medien verbreitet werden, in Frage.
Iske kathatmak chaap British bahusanskritikta ki jatilta se gujarte hain, dono sangharshon aur safaltaon ko saman mahatva dete hue.
Seine Erzählbögen durchqueren die Komplexität des britischen Multikulturalismus und heben sowohl Kämpfe als auch Triumphe mit gleichem Gewicht hervor.
Cinematography shahri paridrishyon ko marmik roop se qaid karti hai, jo nayak ke dvait astitva ke liye ek drishya prateek ke roop mein karya karti hai.
Die Kinematografie erfasst urbanen Landschaften eindringlich und dient als visuelle Metapher für die doppelte Existenz des Protagonisten.
Saath hi samvad shuddhata ke saath sthaniya bhasha ka upyog karta hai, jisse patron ki aawazon ki pramanikta majboot hoti hai.
Darüber hinaus verwendet der Dialog Umgangssprache mit Präzision und verstärkt die Authentizität der Stimmen der Charaktere.
British-Pakistani anubhavon ki sukshm abhivyakti sadharan rooriyon ko chunauti deti hai, taza drishtikon prastut karti hai.
Die nuancierte Darstellung britisch-pakistanischer Erfahrungen widersetzt sich eindimensionalen Stereotypen und bietet neue Perspektiven.
सामाजिक टिप्पणी कार शो की महत्वपूर्ण भूमिका पर जोर देते हैं जो जाति, धर्म और वर्ग के आसपास संवादों का विस्तार करती हैं।
Soziale Kommentatoren betonen die bedeutende Rolle der Show bei der Erweiterung der Dialoge rund um Rasse, Religion und Klasse.
समापन भावनात्मक गहराई से समृद्ध सम्मोहित समापन के साथ व्यापक विषयों को समेटता है.
Das Finale, reich an emotionaler Tiefe, fasst die übergreifenden Themen mit einem überzeugenden Abschluss zusammen.
दर्शक की स्वीकृति एक गहरा संबंध प्रदर्शित करती है, जिसमें कई दर्शक मुबीन की बहुआयामी पहचान के साथ पहचान व्यक्त कर रहे हैं.
Die Rezeption des Publikums veranschaulicht eine tiefgreifende Verbindung, wobei viele Zuschauer sich mit Mobins vielschichtiger Identität identifizieren.
सीरीज कुशलता से सांस्कृतिक भ्रांतियों को जटिल कहानी कहने और तीव्रता से गढ़े गए पात्रों के माध्यम से तोड़ती है.
Die Serie zerlegt kulturelle Missverständnisse geschickt durch komplexes Erzählen und scharf gezeichnete Charaktere.
Man Like Mobin का फिनाले समकालीन ब्रिटिश टेलीविजन के एक कोनेस्टोन के रूप में मजबूत करता है, जो विकसित होती सामाजिक गतिशीलताओं को दर्शाता है.
Sein Finale zementiert Man Like Mobin als Eckpfeiler des zeitgenössischen britischen Fernsehens und spiegelt sich entwickelnde soziale Dynamiken wider.
कास्ट के साथ साक्षात्कार एक सहयोगात्मक चरित्र दिखाते हैं जिसने शो की प्रामाणिक और प्रभावशाली कहानी कहने की क्षमता को प्रेरित किया.
Interviews mit der Besetzung offenbaren eine kooperative Ethik, die authentische und wirkungsvolle Erzählweise der Show befeuerte.
शिक्षाविद श्रृंखला को एक मूल्यवान पाठ के रूप में हाईलाइट करते हैं जो जातीयता, वर्ग और मीडिया प्रतिनिधित्व के इंटरसेक्शन की जांच के लिए है.
Akademiker heben die Serie als wertvollen Text hervor, um Schnittstellen von Ethnizität, Klasse und Medienrepräsentation zu untersuchen.
आखिरकार, वो श्रृंखला कॉमेडी की शक्ति का प्रमाण बनकर सामाजिक मानदंडों को चुनौती देने और सहानुभूति को बढ़ावा देने के रूप में खड़ी है.
Letztendlich steht die Serie als Zeugnis für die Kraft der Komödie, gesellschaftliche Normen herauszufordern und Empathie zu fördern.
इसका सांस्कृतिक महत्व मनोरंजन से परे है, जो पहचान और बहुसांस्कृतिक समाज में आत्मीयता के बारे में गंभीर चर्चा को प्रेरित करता है.
Seine kulturelle Bedeutung geht über Unterhaltung hinaus und regt kritische Diskussionen über Identität und Zugehörigkeit in einer multikulturellen Gesellschaft an.
निष्कर्ष निकालते हुए, Man Like Mobin का अंतिम सीजन ब्रिटिश टेलीविजन में एक मील का पत्थर है जो हास्य को गंभीर सामाजिक जुड़ाव के साथ सफलतापूर्वक जोड़ता है.
Abschließend ist die letzte Staffel von Man Like Mobin ein Meilenstein im britischen Fernsehen, der Humor erfolgreich mit kritischem sozialem Engagement verbindet.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.